चंचल वागत मन है अधीर का होते मन वर्णा वर वळताना कधी हिरमसते कधी हसते मन खोल खोल वर ओढ लावते अपनी ही स्टोरी
नकड़त का कोड़ा तब अंत दे
नकळत का वाटते आपले पण पण असे
दरवळती गंध कसे
उलगडती बंध कसे प्रेमाच्या रंगांची छटा नवी करू
चंचल आज मन माझा पाखरू झालंय तुझ्या मा
आज मन माझं पाखरू झालंय कधी लपते कधी कधी दिसते रस्ता परते जहरवते हळुवार दुआन वासा जोडते अपनी ही स्टोरी।